Thank you. वासनामे तन्निष्ठ तेनाभिलेखे अपोक्तचन्दमासे प्रेमातेनि अहंकारे विद्वारुणि नूपुरे लेखुः सुकुमारे हरिके घनावलि आवलि अव्यभिचारे दुःखि ये खलु दोहि आलोया आनन्दा मोदवहति माझी तनु आणि प्राण या दोन्ही पावले भोग मोक्ष निर्मलोन पाया तया या श्री गुरु जन सेवा को पात्र तया देवा जे सकारार्थ मेळावा प्रवचन गुरु पौर्णिमेच्या पूजा सुरू होण्याच्या आधीच्या आठवड्यातला एक बुधवार आपल्याला प्रवचनासाठी उपलब्ध झाला तेव्हा मी असं म्हटलं की काही दिवसांनी केंद्रात गुरुस्तवन सुरू होतील तर नेमकं त्याच वेळेला आपला अठरावा अध्याय सुरू झाला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं गुरुस्तवन योगायोगाने सुरू झालं. आता मी ज्या ओव्या वाचल्या त्या ओव्यांवरचं निरूपण मागच्या वेळेला आपण पाहिलं. त्या दैववाहनाला अशा प्रकारची श्री गुरु चरण सेवा प्राप्त होते. ही सेवा सकाळार्थ मिळावा पाठू बांधते. सर्व पुरुषार्थ मोक्षासहित सर्व पुरुषार्थ प्रदान करून जीवनात त्याला एक प्रकारे सिंहासनावर बसवते, त्याचा पट्टाभिषेक करावे. प्रभूंचे दिसवणेवरी उल्लेखल आहे उदरी जे वाचे ते येवरी सुद्धा सिंधू. ते ज्ञान ब्रह्मींचे दिसवणेवरी उल्लेखल आहे ते ज्ञान ज्याला प्राप्त होत उजळी म्हणजे परिपक्व परिपूर्ण ब्रह्मज्ञान ज्याच्या ठिकाणी विश्रांतीला येत आणि परिपक्व होत पूर्णतेने ब्रह्मज्ञान ज्याच्या पाशी असत जे वाचे ते येतरी सुधा सिंधू त्याची वाचा ही सुधा सिंधू होऊन जाते. ब्रह्मज्ञान झालेला पुरुष ओळखण्याची खूण म्हणजे त्याची वाचा ही अति मधुर मधुमधुर मधुरतम अशी होऊन जाते. गोड बोले झाले वाचा गोड तर बोलते पण तो गोडबोल्या नसतो. तो प्रत्येक वेळेला गोड बोलेल कडक बोलणारच नाही असं नाही. तो दुसऱ्या समोरच्याला दुखावणारच नाही असं नाही. तरी त्याची वाचक दुधा सिंधू आवश्यक त्या सर्व प्रकाराने वाचा वापरत असताना देखील ती सुधा सिंधू असते. तिचा परिणाम जो असतो तो परिणाम अमृतासारखा असतो. आणि असे क्वचित प्रसंग येतात की तो कडक होतो. अमृताच्या ठिकाणी तू प्रतिष्ठित हो आणि हे अमृतच ब्रह्म आहे. ब्रह्म ज्याच्या ठिकाणी विश्रांतीला येत, ब्रह्मज्ञान परिपूर्णतेने ज्याच्या ठिकाणी वास करत असत, त्याची खूण म्हणजे ते वाचे ते या घरी सुद्धा देतो. वाचाही गोड गोड अशीच होऊन जाते. रामकृष्ण म्हणत असत की ज्याला ज्ञान झालेलं आहे तो उघडलेल्या बटाट्यासारखा होऊन जातो. मृदू कोमल असा तो होतो. एवढंच नव्हे तर वाचा सुधा बिंदू होते, म्हणजे अमृतत्वाचा उपदेश वाचा करते. वाचा जीवनाचं अंतिम हित सांगते. वाचेमध्ये त्या स्वार्थ नसतो. निस्वार्थता, निष्काम, निरपेक्ष प्रेम अशा वाचेच्या ठिकाणी घडून राहिलेला असतो. अशी जी वाचा असेल ती वाचा ती दुबळे त्यांची हृदय निवळून टाकते. पूर्ण चंद्रात या कोळी वक्तृत्वा खापे कुरोणी तैत्रिय आणि योगी अक्षराचे ज्ञानेश्वर म्हणत सद्गुण करत प्रार्थना करत आहे. कि ब्रह्मा जर विश्रांतीसाठी आलेला असेल तर वाचा सुधा सिंधू होते. तशी सुधा सिंधू झालेल्या वाचेने माझ्याकडून हे निरूपण खरो. पूर्ण चंद्रातिया पूर्ण चंद्र म्हणजे पौर्णिमेचा चंद्र, असे कोट्यावधी पूर्ण चंद्र, पूर्ण चंद्रातिया कोळी आपण कल्पनाही करू शकत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुम्ही कधी कोट्यावधी पूर्ण चंद्रांची कल्पना केली असेल? पूर्ण चंद्राची या कोळी वक्तृत्वा खापे पुरवली तैसी आणि गोळी अक्षरापे. पूर्णचंद्र कोट्यावधी पूर्णचंद्रांवरून वाचा वक्तृत्व पुरवणी करून वाळून टाकावं. तैती आणि योगी अक्षराचे म्हणजे अक्षर उच्चारित त्या अक्षरांना कशा प्रकारचा गोरवा सद्गुरु तुमच्या कृपेने मला मिळावा. नाद ब्रह्म कुठे कैवल्यही तैसे न तसे ऐसा बोलू देखील जेणे दैवे. नाद ब्रह्म म्हणजे अत्यंत मधुर असं गायन, ते देखील खुद वाटावं कमी वाटावं. कैवल्य म्हणजे मोक्ष देखील जितकी योग्यता प्राप्त करू शकत नाही अशा प्रकारचा अशा प्रकारचे बोल मोठ्या दैववशात मला मिळावे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तेव्हा मी निरूपण करेन. श्रवण सुखाच्या मांडली विश्वभोगी माधवी, मी जे बोलेन ते बोलणं ऐकत असताना श्रवण सुख घेत असताना श्रवण सुख हाच जणू एखादा मांडव मंडप. श्रवण सुखाचा मांडवी विश्वभोगी माधवी त्या मांडवामध्ये बसलेले सकल विश्वजन वसंत ऋतूचा अनुभव करून देत. वसंत ऋतूमध्ये कोवळी पालवी फुटते, श्रोत्याच्याही अंतःकरणाला कोवळी कोवळी अशी पालवी सरळ अंतःकरण होते. वसंत ऋतूमध्ये नवीन पालवी फुटते, फुलं येतात, फळं येतात. तैसी साती नही करवी वाचा वल्ली, तशी माझी वाचा रूपी वल्ली देईल. अतिशय अतिशय उत्कृष्ट रीतीने अशी वृद्धी जस हो ठाव न पवता जयाचा मनेची मुरडली वाचा तो देवो होय शब्दाचा चमत्कार. त्याचा ठाव घेण्यासाठी म्हणून गेला असताना जो प्राप्त करण्यासाठी म्हणून प्रवृत्त झाला असता त्याचा ठाव तर लागत नाही, पण वाचा देखील मनासकट माग फिरते. येतो वाचा निवर्तनते अप्राप्य मनाचा सर्व असं उपनिषद त्याच्याबद्दल म्हणतात. मन आणि वाचा दोन्ही त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. ठावो न पवता जयाचा मनेची मुरडली वाचा, त्याला गाठण्याचा प्रयत्न तर खूप केला जातो, पण गाठण्याचा प्रयत्न करत असताना मनातही वाचा मागो फिरते, वाचा मौन होऊन जाते, मन देखील थांबत, मन देखील लय पावत. आता देव माझे शब्द जसा आहे तसा उभा करतो. आता देव होय शब्दाचा चमत्कार, माझ्या शब्दाने चमत्काराचा श्रोत्यांना डोळ्यासमोर दिसू दे. जे ज्ञानाशी न चोखले ध्यानाशीही जे नागले ते अगोचर भावे कोठी माती. जे दिसत नाही जे अगोचर आहे ध्यान केली त्यापर्यंत पूर्णत्वाने पोहोचू शकत नाही. जो ध्यान करून जातो त्याला तू सापडत नाही. ध्यान विसरे देणे ती वादळ नसते, पण ध्यान करणारा जेव्हा आपण ध्यान करायला बसलो आणि ध्यानाने परमात्म प्राप्ती करणार आहोत या विचाराचा विसर ध्यानाला बदलेला असताना होतो, त्याला वाचानच प्राप्त करतो. जे ज्ञानाशी न चोचले ज्ञानाला जाणण्यासाठी ते अतिशय कठीण असं आहे. ज्ञानाची न चोचले याचा अर्थ ज्ञानाच्या वाचनाने अथवा ज्ञानाच्या प्रवचनाने ज्ञानाच्या ऐकण्याने ज्याची यथार्थ कल्पना येत नाही. आमच्याकडून जे ज्ञान म्हणून आहे ते ज्ञान हे ज्ञानी पुरुषांच्या अनुभवाचे शब्द आहेत, त्याला आम्ही ज्ञान म्हणतो. आमच्या काही प्रथा परंपरा करून गेलेल्या आहेत ज्यांनी अनुभवलं, ज्यांनी एकरूपता साधली, त्यांनी शब्द लिहून ठेवले, त्या शब्दांना आम्ही ज्ञान म्हणावं. ज्यांच्या अंतिमतः जाणलं त्यांचं जाणणं त्यांनी नंतर शब्दबद्ध केलं त्याला आम्ही ज्ञान म्हणायला लागलो. त्या ज्ञानाचा अभ्यास करून त्याच्या अनुभूतीपर्यंत पोचता येत नाही ही अडचण आहे. अशा प्रकारचं शब्द ज्ञान हे अल्टिमेट नाही, पेनल्टिमेट आहे. जे अंतिम आहे त्याच्या एक पायरी अलीकडचं आहे. कधी ज्ञान हे शब्द ज्ञान हे उपनिषद ज्ञान हे वेद ज्ञान देखील पूर्णता पावत नाही. हीच मोठी अडचण आहे. ज्ञानाला प्रवृत्त झालेला ज्या ज्या मार्गाने ज्ञानाची ओळख होईल त्या त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करतो, तो वाचतो, तो लिहितो, तो पाठ करतो. पण हे कर्म इंद्रियांचे खेळ होतात. वाचन हे डोळ्याचं बुद्धीचं काम आहे, लिहिणं हे हाताचं डोळ्याचं आणि बुद्धीचं काम आहे, पाठ करणं हे बुद्धीचं आणि स्मरण शक्तीचं काम आहे. आणि परमात्मा तर त्या बुद्धीच्याही पलीकडचा आहे, जे त्या ज्ञानाशी एकरूप झाले त्यांनी ज्ञानाबद्दल जे लिहून ठेवलं त्याला आम्ही ज्ञान म्हणतो. त्या ज्ञानाने तो प्राप्त होत नाही ही आमची अडचण आहे. जे ज्ञानाची न तुंजवे अपरोक्ष अनुभूती केली ज्ञानाच्या इन्फॉर्मेशनमुळं माहितीमुळं कोणी कधी ज्ञानी झालेला नाही. विवेकानंदांची अडचण होती. रवींद्रनाथांचे वडील देवेंद्रनाथ टागोर त्यांच्याकडं असं समजलं त्यांना की देवेंद्रनाथ हे जाणणारे आहेत म्हणून तिथे गेले. एका गंगेकाठी गंगेकाठी कुटी बांधून देवेंद्रनाथ राहणारे आश्रम होता. एका झोपडीत राहत होते. रात्रीची वेळ होती. देवेंद्रनाथ इंद्रनाथसाठी म्हणून बसलेले होते आणि नरेंद्राने धार दिशे चालू करतो. दादाच्या धक्क्याच्या आवाजाने देवेंद्रनाथ गांधी होते. तर विवेकानंद म्हणाले की ज्ञानाबद्दल विचारायला आलेलं आहे. ते म्हणाले की बस शांत होते. ज्ञानाबद्दल तुला हवे ते सगळं सांगतो बस. तर ते म्हणाले की तुम्ही जाणले का ते सांगा. तुम्ही जे सांगाल ते तुम्ही त्याच्यावरून सांगाल ते ग्रंथ मी देखील वाचू शकेल. मला ते तुमच्याकडून नको आहे. तुम्ही त्याचा अनुभव घेतलाय का ते मला सांगा. तेव्हा ते म्हणायला लागले की असं नसतं तसं नसतं बस जरा. नरेंद्र समजायचं ते समजले. ते म्हणाले की मला अशा प्रकारचं ज्ञान ऐकायचं नाहीये. देवेंद्रनाथांना पाण्यात उडी मारल्याचा दावा झाला. ही ज्ञानेश्वरी ही भावार्थ दीपिका आणि वामन पंडितांनी यथार्थ दीपिका म्हणून गीतेवर एक अप्रतिम ग्रंथ लिहिलाय. माझ्या पाण्यात नाहीये वामन पंडितांचं असं मत होत की ज्ञानेश्वर महाराजांनी फार मोठा शब्दांचा पुरवला केला. त्यांच्या मनाने भाव रंगवलेले आहेत. जे काही श्रीकृष्णांना वाटलं, जे काही अर्जुनाला वाटलं, जे संजयाला वाटलं, जे धृतराष्ट्राला वाटलं, जे ज्ञानेश्वरांना वाटलं, जे निवृत्तीनाथांना वाटलं, असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं, असं सगळं वाटलेलं बरंच लिहिलंय. फार भावाचा पुरवला आहे. हे सांगायला पाहिजे की भगवंत काय म्हणाले हे यथार्थ नाहीये असं वामन पंडित म्हणत. वामन पंडितांचा ग्रंथ आहे यथार्थ दीपिका नावाचा. आपण मोठ्या गीतेवरच्या गीतेचा ग्रंथ त्यांनी केला. ज्ञानेश्वर महाराज म्हणून ते मंडळात टीकाच करत होते. असं म्हणतात की वामन पंडित मदर धर्मदल करत चाललेले होते. साताऱ्याच्या जवळ एका मोठ्या विस्तीर्ण अशा वडाच्या वृक्षाखाली दुपारच्या वेळेला पाणी जात असताना प्रवास करत असताना ते विश्रांतीसाठी म्हणून थांबले. पाण्याची जागा पाहून त्यांनी आपल्याजवळ तिने घेऊन तिथे जेवले आणि थोडीशी विश्रांती घ्यायची सावलीला झाडाच्या आणि जायचं तर त्यांना तिथे थोडीशी दुर्मी लागली झोपली झोप लागली झोपेत त्यांना असं दिसलं की वडाच्या ज्या झाडाखाली झोपलेल्या आहेत त्याच झाडाच्या तीन मोठ्या पारंब्या खांद्या होत्या त्याच्यावर तीन ब्रह्म होते विद्वान चर्चा करत होते वामन प्रसिद्ध अत्यंत व्यासंगी होते सुश्लोक वामनाचा किंवा आर्या मयूर संतांची कोवी ज्ञानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची याच्यातला जो सुश्लोक वामनाचा म्हटले ते वामन प्रसिद्ध त्यामुळे ब्रह्मचर्चा किंवा ब्रह्माविषयीच चिंतन हे त्यांच्या मनाला व्यापूनच राहिलेलं होत तर त्यांना तशाच प्रकारचं चिंतन झाडाच्या फांद्यावर बसलेले तीन ब्रह्म व्यक्ते करतात आणि ते आपल्याला स्पष्टपणाने ऐकू येत आहे असं भास झाला. थोडा वेळ अशा प्रकारची तिनंही पंडितांमधली किंवा ब्रह्मवेत्यांमधली चर्चा वामन पंडितांनी ऐकली आणि त्या तिघांपैकी एक जण म्हणाला की आपण चौथं असतो तर किती बरं झालं असतं अजून कोणीतरी जर आपल्याबरोबर असता तर अजून आपली चर्चा झाली असती तेव्हा वरून कोणीतरी दाखवत होता तो खाली जर झोपलाय तर तो नंतर इथे गेला या फांदीवर तो येऊन बसणार करून जागे झाले ते घाबरलं घामाला स्वप्न आणि लक्षात आलं की आपण ब्रह्माचं चिंतन भरपूर केलं पण सद्गुरू नाही प्रत्यक्ष अनुभूती नाही ज्ञानेश्वरांवर देखील टीका केलेली आहे. तसेच समर्थांचा काळ होता समर्थांना शरण केलं सज्जनगडावर समर्थांचा अनुग्रह घेतला नुसत्या ज्ञानाला करणं कठीण आहे तसंच ध्यानामध्ये देखील ध्येय ध्यान आणि ध्याता यांची जेव्हा एकरूपता होते ध्याता आपण ती परी ध्यान वृत्ती माघारी ध्येयत्वे हे अवधारी ध्यान रूढीका ते जो ध्येय ध्यान ध्याता या तिन्हींची एकरूपता होईल तो पंडितुला किंवा देता ध्याता मी ध्यान करतो आहे हे विसरतो आणि ध्येयाशी जेव्हा तन्मय होतो म्हणून ध्यानाला देखील जे सापडत नाही जोपर्यंत मी ध्यानाला बसलेलो आहे अशी जाणीव असते तोपर्यंत ही गोष्ट कधी घडत नाही. अनुभव घेता संग त्याग म्हणते संग त्यागे अनुभव न दिसे असं समर्थ म्हणतात हे अनुभवी यातील न मानते येदा तथा होवी म्हणून ध्यान करणारे खूप असतात पण ध्यान करतो आहे आणि ध्यानाने प्राप्त करणार आहे अशा प्रकारचा विचार असेपर्यंत जे कधीही सापडत नाही ते अगोचर हवे मोठी माझी माझ्या माझ्या गोष्टीमध्ये माझ्या शब्दांमध्ये असं अगोचर ज्ञानालाही गोचर नाही ध्यानालाही गोचर नाही असं सापडो असं मिळो असं ज्ञानेश्वर येवढे एक सौभग वळग हे पाचेचे अंग श्री गुरु पाद पद्म पराग नाही दैता हे एवढे एक वैभव सौभग हे एवढं मोठं वैभव वळग हे वाचेचे अंग वाचेला एवढं मोठं वैभव प्राप्त होतं जर श्री गुरु पाद पद्म पराग लाहे देता श्री गुरुच्या कमल पाद पादपद्म गुरुचे जे पद कमल आहे त्या पद कमलाचा आस्त असणारा पराग कण जेव्हा प्राप्त होतो, पराग ही फार पवित्र वस्तू आहे, कमळापेक्षा पवित्र पराग. कमळामुळं पराग आहे, कमळ नसेल तर पराग नाही, पण परागातून परत कमळ होऊ शकतं. सद्गुरूंचा पाद पद्म मधून पराग म्हणजे सद्गुरूंची प्रसन्नता, सद्गुरूंची कृपा जर प्राप्त झाली तर वाचेला एवढं मोठं वैभव प्राप्त होत कि जे ध्यानाला देखील जाण्याला कठीण, जे ध्यानाला जाण्याला कठीण, ध्यानाला देखील जे दिसू शकत नाही अशी गोष्ट प्राप्त होते. तरी बहु बोलू काही, तर एवढं मी आडवळणाने कशाला बोलतो तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुष्कळ बोलण्याचं काही कारण नाही. आधी ते पान खाई माते वाचवली नाही ज्ञानदेव, आज सांप्रत इथं एवढं मोठं भाग्य माझ्याशिवाय कोणालाही नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा एका बाजूला असलेला विनय आणि दुसऱ्या बाजूला असलेला आत्मविश्वास, नंतर विनय देखील इतका पराभूत असतो. साधनाच्या ठिकाणी विनय असावा आणि आपल्या ठिकाणी काय आहे याची यथार्थ जाण देखील साधकाला निश्चित असावी. ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणी विनय आहे पण तो पराभूत विनय नाही. ते म्हणतात वाचूनी पढे ना वाची ना सेवाही जाणे स्वामी. ऐकिया मद ग्रंथाची योग्यता के असे असं ते म्हणतात, विनय नाही असं नाही. तरी देखील येणे कारणे मी बोले बोली अरूपाचे रूप दावी अतिंद्रिय परी भोगवी इंद्रियांतर हा आत्मविश्वास देखील त्यांच्या बोलण्यात आहे. ते नुसतेच मी कसला, मी अडाणी, मी अज्ञानी, मी पतित असं म्हणत बसत नाही. आपल्यापाशी काय आहे, आपल्याला सद्गुरूच्या कृपेने काय मिळालेलं आहे याचीही योग्य ती जाणीव त्यांच्या ठिकाणी विनयाने आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी बहु बोलू काही, आजी ते आणी खाई माते वाचवून नाही ज्ञान देव. माझ्या माझ्या वाचून ते भाग्य दुसऱ्या कोणापाशीही या क्षणाला नाही. जे कारण साधेही लिया आपण के कारण मी माझ्या गुरुचं साधन अपत्य आहे, साधन म्हणून आहे त्याला समजत नाही. असं जे संपूर्ण आईवर अवलंबून आहे असं त्याची तहान भूक देखील काही भाग होते. असं जे ताने मी या अपत्य कामा म्हणून फार भाग्यवान आणि माझे गुरु एकलव्य आणि माझ्या गुरुंचं मी एकूण एक अपत्य आहे. माझ्यातील माझ्या गुरुना दुसरं गुरु नाही. प्रत्येक शिष्याने हा भाव ठेवायला हरकत नाही. गुरुच्या आंतरमात दुसरेही शिष्य असते पण ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर महाराजांचा आत्मविश्वास, आपल्या सद्गुरूंवर ज्ञानेश्वर महाराजांचं असणारं प्रेम, हे कामिनी या अपत्य आणि माझे गुरु एकच होते, म्हणून मी कृपेची एक हाते चालायची, म्हणून एक एक हाती कृपा माझ्यावर माझ्या गुरुची होती। पहा पहा बरोबरी आढळली, पूर्ण भरलेला भरोबरी आढळली, संपूर्ण भरलेला मेघ मेघ जातक आधी रिंतवी तो मेघ चातकाकरता रिकामा होतो, संपूर्ण भरलेला चातकाची काही ठेवली पण तो मेघ आपल्या स्वतःला संपूर्ण मोकळा करून ठेवतो, काही स्वतः कशी न ठेवता जे आहे ते सर्व प्रेमाच्या प्रसंगी देऊन टाकतो, चातकाला जे हवं आहे ते सर्वचा सर्व मेघ बरसतो, मज लागली गोसावी तैसे माझ्या साठी माझ्या स्वामी असं असल्यामुळं रिकामे तोंड करू केले बडबड, म्हणून खरं म्हणते काही तारा नव्हता रिकाम तोंड होत, बडबड करायला सुरुवात केली बोललो की गीता इथे गोडा असणारे त्यातून गीता बोलली गेली असं असं ज्ञानेश्वर होय अदृष्ट अपैते, जर अदृष्ट म्हणजे प्रारब्ध भाग्य जर आपलंच झालं होय अदृष्ट अपैते तरी वाढून ती रत्न वळते, जर भाग्य हातात आलं तर आपल्याला जी वाळू वाटावी तर ती रत्न येते, आपल्या हातात आलेली वाळू रत्न आहेत असं लक्षात येईल। उदू आयुष्य जर आयुष्याची दोरी बळकट असेल आणि आयुष्य संपणार नसेल तर उदू आयुष्य तरी मारी ते लोकू करेल, मारायला आलेला मारे करी खायला प्यायला घालून शंभर रुपये पिशात ठेवून निघून जाईल, शंभर रुपये मारण्या शंभर उद्याच्या खाण्याची सोय म्हणून उदू आयुष्य तरी मारी ते लोभ करी मारे करी त्याला देखील लोभ निर्माण होईल, तर आयुष्याची दोरी उठलेली नसेल आधणी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ, आघाडी ठेवलेला आहे भात करण्यासाठी म्हणून प्रेशर कुकर नव्हता, पण आघणामध्ये हरळ म्हणजे वाळू घातलेली आहे, आघाडी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ, वाळू खडे असे अंगणात टाकले तर अमृताचे अमृताचे कवीचा आपण भाग तयार होईल, जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथ जर जगन्नाथाने परमेश्वराने ठरवलं याच्या भुकेची वेळ राखायची तर वाटेल ते होईल, तया परी श्री गुरु करी जरी अंगीकारो तरी होऊन ठाके संसार मोक्ष मध्ये राखावा, त्याप्रमाणे जर सद्गुरु अंगीकार करतील तर सर्व संसार हा मोक्षमय होऊन राहील। बघा ज्ञानेश्वर महाराज एक एक अतिशय आत्मविश्वास पूर्वक असं विधान निघालं मुखातून, तर त्यांनी ते गुरु पूर्णपर्यंत आणून पोहोचवलं, तरी बहु बोलू काही आधी आम्ही थाई माते वाचवले नाही ज्ञान देवांनी. एवढं मोठं भाग्य सांप्रत काळी माझ्या घरी अन्य कोणाला नाही असं म्हणून गेले आणि ते म्हटल्यावर मग त्यांनी एवढ्या उभ्या दिल्या. ते म्हणाले की मी कान्हा आहे अपत्य, कान्हा अपत्य आहे आणि आईचं एकूण तर एक अपत्य आहे, आईला दुसरं गुण नाही. म्हणून आईची एक हाती कृपा माझ्यावर झाली, म्हणून ते भाग्यवान आहे. जसं मेघ आपल्या स्वतःला संपूर्ण हंगामा करतो त्याचा मजलागी पोहोचावी त्याचे केले, माझ्यासाठी माझ्या स्वामींनी तसं केलं. म्हणून ही सर्व कृपा सांप्रतकाळी माझ्यावर आहे. म्हणून खरं म्हणजे माझं रिकाम करून काहीतरी बोलून गेलं तर गीतेसारखं व्याख्यान माझं करून म्हणणार काय करणार. पूर्वच चांगलं, त्यामुळं वाळू हातात घेतली पण ती रचना होती. पूर्व सुकृत चांगलं सद्गुरू कडे आलो, पूर्व सुकृत चांगलं म्हणून मी झालं. एरवी माझं आयुष्य कधीच संपलं असतं, पण परमेश्वरांनी कृपा केली उद्धव आयुष्य तरी मारी ते लोक ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभवाचं आहे. जगणं कठीण होत, आई वडिलांच्या पश्चात जगणं कठीण होत, पण उद्धव आयुष्य होत. आम्ही भाग्यवान दैववान मारायला आलेले होते पण त्यांनी लोक केला. आधी घातलिया हर होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ श्री जगन्नाथू. त्यांची कहाणी तया परी श्री गुरु करी ती दयांगिका, तई गोविंद ठाके संसारू मोक्षमय आखव. पहा पा श्री नारायणी तया पांडवांचे पुणे गीते किंवा पुराणे विश्ववंदे, विश्ववंदे अशी पुराण पांडवांचं जे गुण होत खरं म्हणजे त्याच्यातून निर्माण नाही का केली नारायणाने श्रीकृष्णाने. पांडवांपाशी काय अनुकूलता होती, पांडवांपाशी जी प्रतिकूलता होती त्याच्यातून पुराण झाली. तैसे श्री निवृत्ती राजे अज्ञानपण हे माझे आणि हे बोधे ज्ञानाचे, माझं अज्ञानपण घालून ते ज्ञानाला तुल्य असं मला बनवलं निवृत्ती राजांनी. तरी हे असो आता प्रेम रुळत असे बोलता के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असो प्रेम रुळत असे बोलता, जिथं तिथं बोलून तिथं तिथं प्रेम हे अधिक अधिक वाढत जात. गुरुंचे गौरव सद्गुरूंची स्तुती करण्या एवढं ज्ञान कितीही बोललं तरी माझ्या ठिकाणी कुठून निर्माण होणार. के गुरु गौरव वर्णिता उन्मेष असे, आता त्याने ती पताये तुम्हा संतांचे मी पाये वळगेन अभिप्राय गीते. आता त्या अशा माझ्या गुरूंच्या प्रकारे प्रसादाने प्रसन्न केली, प्रसादाने तुम्हा संतांचे मी पाये वळगेन तुमच्या समोर असलेल्या श्रोत्यांकडे पाहत ज्ञानेश्वर महाराज बोलतात की तुमच्यासारख्या संतांची संतांच्या पायाची सेवा करून गीतेत त्यांचा अभिप्राय मी बोलतो आहे तो ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. सद्गुरूंच्या प्रसादाने मी बोलतो आहे, त्या बोलण्याने तुम्हा संतांचे मी पाय गोळ घेईन, तुमच्या संतांच्या पायाची मी सेवा करेन. अभिप्राय गीतेचे, गीतेचा अभिप्राय समजण्यासाठी म्हणून मी हे सर्व करेन. तरी थोडी प्रस्तुती 14व्या अध्यायाच्या अंती निर्णयो कैवल्यपती ऐसा केला. इथपर्यंत सुरुवातीला गुरु स्तवन झालं, सद्गुरूंची आता हृदय हे आपली चौपाळुनी आपले असं म्हणून एक पूजा मांडली. ती पूजा मांडल्यानंतर मी शब्द कसे बोलेन, मला ज्ञान व्हावं आणि ज्ञान झाल्यानंतर मी कसे शब्द बोलेन. नाद ब्रह्म कृते कैवल्य ही न करते, ऐसा बोलू देखीचे देणे कैवे, अशा प्रकारचं बोलणं मी बोलेन दैववशा. हे होण्यासाठी मी योग्य आहे, कारण माझ्यावर सांप्रतकारी गुरुकृपा आहे, कारण मी तान्हा आहे आणि माझा गुरुचा हेतूचा एक मुलगा आहे आणि माझं भाग्य चांगलं आहे. म्हणून सद्गुरूंच्या कृपेनी, सद्गुरूंच्या प्रसादाने मी बोलतो आहे. एकामे तोंड करू गेले बडबड, तरी गीते ऐसे गोड आतुडले. पण हा जो सद्गुरूंचा प्रसाद आहे, त्या प्रसादाने मी हे वर्णन करेन. ते तुमच्या दरम्यान संतांच्या पायाची सेवा व्हावी आणि माझ्याकडून गीतेचा अभिप्राय तुम्हाला ऐकविला जावा म्हणून मी बोलले. हा जो अभिप्राय आहे तो अभिप्राय प्रस्तुत वेळी 14व्या अध्यायाच्या अंती निर्णय कैवल्यपती ऐसा केला. अगा ब्रह्म या नावा अभिप्रावो मीची पांडवा, मीची बोली द्या भवा शब्दी ही. का मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा, तैका मद आणि ब्रह्मा बिंदू नाही, ब्रह्मणोपी प्रतिष्ठा अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकांतिकस्य च. हे जे हा जो निर्णय केला भगवंतांनी, माम चयो अव्यभिचारेण भक्ती योग्येन देवते सगुणान समुदी चैतान ब्रह्मभूयाय कल्पते. जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शतमख संपत्ती गर्भिणी पुढे गेलं. ज्ञान ज्याच्या हातात आहे तो मुक्ती द्यायला समर्थ असतो. ब्रह्मा आणि ब्रह्माची प्रतिष्ठा हे एकमेकांवर अवलंबून आहे. ब्रह्म निर्गुण आहे, अव्यक्त आहे, पण त्याची प्रतिष्ठा असणारा जो आहे तो मी व्यक्त आहे, संत व्यक्त आहे. ते ब्रह्माची प्रतिष्ठा आहे, त्यांच्यामुळे ब्रह्म सिद्ध होतो आणि ब्रह्म आहे म्हणून संत आहे. एकमेकांची एकमेक प्रतिष्ठा आहे. 14व्या अध्यायाच्या शेवटी असा निर्णय केला की ज्याच्या ठिकाणी अशा प्रकारे ज्ञान आहे तो मुक्ती द्यायला समर्थ होतो. ज्याचा शतमख संपत्ती स्वर्गीय, 100 यज्ञ करणाऱ्याला स्वर्गाची संपत्ती, आणि ते इंद्रपद इत्यादी जे काही असेल ते प्राप्त व्हावं. का शत एक जन्मात व जन्मोनी ब्रह्मकर्मा करी करोती ब्रह्मा अनुभवे. 100 वर्ष जगून प्रत्येक जन्मामध्ये जो ब्रह्मकर्म करतो तोच ब्रह्मदेव होतो, अनुभवे. इतर कोणी तसा होऊ शकत नाही. नाना सूर्याचा प्रकाश उदाहरणार्थ संबंध गोचर हा जो अध्याय आहे हा अध्याय सहसा प्रवचनांकरता कोणी घेत नाही. जसं 14वा अध्याय फारसा कोणी प्रवचनांकरता घेत नाही, 17वा अध्याय प्रवचनांकरता फारसा घेतला जात नाही, 16वा अध्याय देखील क्वचित घेतला जातो. हे जर काही पुढचे अध्याय आहेत हे येतातची प्रवचन तुम्ही अभावाने कुठेही ऐकाल असे अध्याय आहे. कर्माने आल्यामुळे मला घेणं भाग आहे, तुम्हाला ऐकणं भाग आहे. पण अशा प्रकारची ही अशा प्रकारचे हे अध्याय आणि त्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान कसं कोण आहे, प्रत्येक अध्यायाची रुची कशी आहे ती आपल्याला या निमित्ताने करणार आहे. ऊर्ध्व मूल महाराष्ट्राहम या श्लोकाला सुरुवात व्हायला वेळ लागणार आहे, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी या 15व्या अध्यायाची प्रस्तावना करताना देखील 35-40 ओव्या दिलेल्या आहेत. त्या इथून पुढे आपण पाहणार आहोत आणि मग 15व्या अध्यायाचा प्रवेश
मानवृद्धकस्य